अनुवाद प्रकरण 26 प्रथम उत्पन्न आणि दशांश सादर करण्याचे विधी। तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहोचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथम उत्पन्न तू घरी आणशील तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानात घेऊन जा आणि त्यासमयी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण, तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की परमेश्वराने आम्हाला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे। मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी। तेव्हा तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला एक अरामी होता, तो मिसर देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरी म्हणून राहिला। त्याच्यापासून तेथे एक महान पराक्रमी व बहुसंख्य राष्ट्र उत्पन्न झाले। तेथे मिसरी लोकांनी आम्हाला निर्दयतेने वागविले, गांजले व आम्हाला वेठीस लावले, पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख कष्ट व छळ पाहिला। तेव्हा परमेश्वराने पराक्रमी हाताने व उगारिलेल्या भुजाने महाभयंकर उत्पात चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले आणि आम्हाला ह्या स्थळी आणून पोहोचविले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हाला दिला। आता हे परमेश्वरा, पहा, जमिनीचे प्रथम उत्पन्न तू मला दिले आहेस, त्यातले काही मी तुला आणले आहे। मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर। तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरी ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा। तिसऱ्या वर्षी म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा संबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपविशील तेव्हा तो तू लेव्याला, उपऱ्याला, अनाथाला व विधवेला दे, म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील। मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर असे म्हण, पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत। मी तुझ्या कोणत्याही आज्ञांचे उल्लंघन केले नाही किंवा त्या विसरलोही नाही। मी सुतकी असताना ह्यातले काही खाल्ले नाही अथवा अशुची असताना ह्यातले काही काढून टाकले नाही अथवा मृतांकरिता त्यातले काही दिले नाही। मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे। मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे। तू आपल्या पवित्र निवासातून स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या इस्रायल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हाला दिला आहे त्या ह्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशाला बरकत दे। परमेश्वराची पवित्र प्रजा, हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे, म्हणून ते तू जीवे भावे व काळजीपूर्वक पाळ। परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहे की मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन। आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस, तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील।